हरिः ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ शं च मे मयश्च मे प्रियं च मेऽनुकामश्च मे कामश्च मे सौमनसश्च मे भद्रं च मे श्रेयश्च मे वस्यश्च मे यशश्च मे भगश्च मे द्रविणं च मे यन्ता च मे धर्ता च मे क्षेमश्च मे धृतिश्च मे विश्वं च मे महश्च मे संविच्य मे ज्ञात्रं च मे सूश्च मे प्रसूश्च मे सीरं च मे लयश्च मरुतं च मे मृतं च मे यक्ष्मं च मे नामयच्च मे जीवातुश्च मे दीर्घायुत्वं च मे न मित्रं च मे भयं च मे सुगं च मे शयनं च मे सूषा च मे सुदिनं च मे ऊर्च मे सुनृता च मे पयश्च मे रसश्च मे घृतं च मे मधु च मे सग्दिश्च मे सपीतिश्च मे कृषिश्च मे वृष्टिश्च मे जैत्रं च म औद्भिद्यं च मे रयिश्च मे रायश्च मे पुष्टं च मे पुष्टिश्च मे विभु च मे प्रभु च मे बहु च मे भूयश्च मे पूर्णं च मे पूर्णतरं च मे क्षितिश्च मे कूयवाश्च मे नं च मे शुच्य मे व्रीहयश्च मे यवाश्च मे माशाश्च मे तिलाश्च मे मुद्गाश्च मे खल्वाश्च मे गोधूमाश्च मे मसुराश्च मे प्रियं गवश्च मेणवश्च मे श्यामाकाश्च मे नीवाराश्च मे।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त सौभाग्यवती रेवतीताई लिमये आपल्याला सांगणार आहेत।
ओम स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। सौ सरलाई आणि पूजनीय स्वामीजी यांचे सहजीवन म्हणजे एक उघडे पुस्तकच। कुठलेही पान उघडा त्यात भाषा सेवेची आणि अहेतुक प्रेमाचीच। दुपारी केंद्राकडे जाण्यासाठी पाय आपोआप वळत केंद्राच्या दारासमोर मी उभे राहिले होते। घराचेही दार उघडे होते। ये आत ये। आतून आईंचा आवाज आला। मी घरात गेले। आई कॉटोर बसल्या होत्या। मी त्यांच्या पायाशी बसले। स्वामीजी खुर्चीवर बसले होते। बोलता बोलता आईंनी मला विचारले, तुमच्या घरात पाहुण्यांचे येणे जाणे कसे आहे ग? मी म्हणाले, आहे तसे। आईने विचारले, म्हणजे किती? मी एक एक बोट दुमडून सांगू लागले। म्हणजे सांगू का? सकाळी चहाला येणारे, न्याहारीसाठी येणारे, जेवायला येणारे, तर कधी राहायला येणारे, असे निरनिराळ्या प्रकारचे पाहुणे असतात। आई म्हणाल्या, हा म्हणजे बरेच असतात। मी म्हणाले, पाहुण्यांना चहा द्यायचा जरा कंटाळा येतो मला। खरे तर हे पाहुणे प्रकरण लग्न झाल्यावर पहिल्यांदा नवीनच वाटले। चहा तर मला अजिबात आवडत नसे तेव्हा। यावर आई म्हणाल्या, अगं चहा द्यावा पाहुण्यांना, त्यांना काय हवं असेल ते द्यावं। स्वामीजी आमच्या संभाषणात सहभागी होत म्हणाले, मी आणि सरला आता चहा घेत नाही, पण कोणी चहा घेणारे आले तर सरलाताई चहा करून देतात. अतिथी देवो भव, घरी आलेल्या प्रत्येकाला जोडून ठेवावे. कुठल्याही व्यक्तीची सेवा निष्ठेने करताना तिच्या अंतरंगात शिरणे जरुरीचे असते. सरलाताईंनी हे व्रत जीवनभर चालवले आहे. स्वामीजी म्हणाले, गृहस्थाश्रमाचे परिपालन करता करता हृदयाची विशालता कशी साधावी याचे ते दोघे पाठच देत होते मला. मी एकदा दुपारी स्वामीजींच्या दर्शनास गेले होते. बाहेरच्या खोलीत कॉटवर आई बसल्या होत्या. त्या दोघांची जेवणी नुकतीच झाली होती. स्वामीजी शतपावली घालत होते. मी आईंची पावले माझ्या मांडीवर घेऊन त्यांच्यासमोर खाली बसले होते. त्यांची ती पावले किती गार पडली होती. मी ती सुकुमार पावले माझ्या हाताने दाबून देत होते. आईना मी म्हणाले, अहो आई, किती गार पडली आहेत पावलं, ती पाण्यात काम करून का? अगं म्हातारपणी अंगातील रक्त कमी होत जातं म्हणून पाय गार पडतात. त्या माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. मग काही आठवत त्या बोलू लागल्या, तुला पाय बघितले होते ना, तेव्हाच मी मनातून ठरवले की तुझे लग्न मिलिंदशीच ठरवायचे. स्वामीजी आमचा संवाद ऐकत होते. फिरता फिरता स्वामीजी थांबले, आमच्यापाशी येऊन उभे राहिले. स्वामीजी म्हणाले, तुमच्या मनात आले असेलही, पण मी तुमच्या आधी हिच्या आईला विचारले हे महत्वाचे. आई हसू लागल्या, म्हणाल्या, बर बर, तुम्ही म्हणाल तसे. मग या बोलण्यावर आम्ही तिघेही हसू लागलो. त्या दोघांची चढावड पाहून मला गंमत वाटली. स्वामीजी म्हणाले, खरंच आहे, आपल्या दोघांच्या मनात एकदमच आले यांच्या लग्नाचे. खरोखरच ते एकरूप झालेले होते. एकाच पद्धतीने ते विचार करत होते. असे काही हलके फुलके संभाषण झाल्यावर त्या दोघांना नमस्कार करून आईंकडून प्रसाद घेऊन बाहेर पडले. आईंकडे जाऊन प्रसाद घ्यायचा असा पायंडा स्वामीजींनीच घालून दिला होता. त्यामुळे मी आईंच्या अधिकच जवळ आले. त्या दिवशी एक गंमतच झाली. प्रसाद घेताना आई हळूच मला म्हणाल्या, हे बघ, तुला सांगते, बहुतेक माझ्या मनात लग्नाविषयी पहिल्यांदा माझ्याच मनात आले होते. त्या गालातल्या गालात हसत होत्या. आज मला थोडासा उशीर झाला होता. मी धडपडत माया अपार्टमेंटच्या जिन्यातून वर आले. दुपारचे 12 वाजायला एखादे मिनिट होते. स्वामीजींनी मला 12 वेळ भेटीसाठी दिली होती. मी घरात गेले. स्वामीजी कॉटवर बसलेले होते. माझा एकंदर गबाळा अवतार बघून त्यांना हसू फुटले. ते हसू आवरत म्हणाले, ये ये स्वामीजी, माझ्यावर का हसले हे मला काही कळेना. माझ्या पाठीवर आखूड बंदाची एक उघडी पर्स होती. त्यात काही पुस्तके ठेवली होती. बाहेर डोकावणारी फोल्डिंग छत्रीची मूठ, त्यावर खोसलेली भली मोठी हरभऱ्याची गड्डी. त्याची पाने माझ्या डोक्यावरून डुलताना समोरून दिसत होती. मला मात्र याची काहीच कल्पना नव्हती. एका दुसऱ्या हातात एका भाजीची पिशवी. सामानाने गच्च झालेल्या आणि चेहऱ्यावर ओसाळ हसू असल्याने मी तेव्हा फारच गंमतदार दिसत असणार. इतक्यात भरीला भर म्हणून सरला आई उठून माझ्याजवळ आल्या. समोरून माझ्या डोक्यावर डोकावून डोळे बारीक करून बघत म्हणाल्या, ही ग कसली पानं डोक्यात खोचलीस आज? स्वामीजी म्हणाले, भिल्लिणीसारखी दिसते आहे आज. माझ्या शेजारी लुभी असलेली निरंजनाताई म्हणाली, अहो आई, हरभऱ्याची पाने आहेत ती. गड्डी आहे तिच्या मागे पिशवीत, त्याची पाने आहेत. असं होय, मला वाटलं हिची काही फॅशन बिशन आहे की काय. ठेव ते सामान तिकडे, आई हसू आवरत म्हणाल्या. ते दोघे आमची गंमत करत, आमच्यावरून विनोदही करत. अगदी आई वडिलांबरोबर मुलांनी राहावे ना, तसे आम्ही त्यांच्याबरोबर प्रेमाने राहत होतो. एकदा द्राक्षाच्या दिवसात द्राक्ष घेऊन गेले. खाऊन बघितलीस ना द्राक्षे, गोड आहेत का ते? स्वामीजींनी कौतुकाने माझ्याकडे बघत विचारले. होय स्वामीजी, मी म्हणाले. त्यांना हे कसे कळले होते कोण जाणे. स्वामीजींसाठी आणि आईंसाठी द्राक्ष घेताना आम्ही खाऊन बघितली होती. आईंनी द्राक्ष धुवून आणून डिशमधून आमच्या समोर ठेवली. आईंनीही एक द्राक्ष तोंडात टाकले. मी त्यांना आळूच विचारले, गोड आहे का? मधुरवासिनी सरलाई म्हणाल्या, गोड आहे, शबरीच्या बोराप्रमाणे. बरं झालं गोड द्राक्ष आणलीस ते, यांना खोकला होतो नाही तर. छोट्या छोट्या गोष्टीतही स्वामीजींच्या कडे आईंचे लक्ष असे. तळहातावरच्या फोडाला जपावे तसे त्या त्यांना जपत होत्या. संतांकडे जाताना काहीतरी द्यावे असे माझे आई वडील सांगत असल्यामुळे स्वामीजींना मी प्रत्येक भेटीच्या वेळी साबण, अत्तर, उदबत्ती असे काही ना काहीतरी नेत असे. स्वामीजींना मी बरेच वेळा साबण दिले. एकदा मी पुन्हा साबणच म्हणजे जयची वडी घेऊन गेले. वडी हातात घेत स्वामीजी म्हणाले, बरं का ग सरलाताई, ही घे वडी. आता मला हिने दिलेल्या साबणांचे दुकानच काढावे लागणार आहे, पुन्हा दुसऱ्यांदा दुकानदारी करावी लागणार आहे. आणि ते दोघे हसू लागले. तेव्हा सरला आई म्हणाल्या, येथे खूप वस्तू येतात, जमा होतात. मला समजले सामान काहीतरी त्यांना देताना आपण तारतम्य राखले पाहिजे. मनात आले, स्वामीजींना कोणाकडूनच काही नको आहे, पण त्यांचा प्रेमाचा हा विनिमय काही विलक्षणच आहे. एकदा मी दरबार अत्तराची बाटली स्वामीजींसाठी नेली. स्वामीजी देवघरात त्यांच्या क्वार्टरवर बसले होते. त्यांना नमस्कार करून ती छोटीशी अत्तराची बाटली त्यांच्या हातात दिली. ते त्या बाटलीकडे हात समोर घेऊन बघू लागले. ते काहीसे गंभीर झाले होते. त्यांनी ती बाटली शेजारी ठेवली. दारात उभे असलेल्या आईंकडे बघत त्यांनी बघितली आणि नंतर माझ्याकडे बघत स्वामीजी बोलू लागले, तुम्ही हे असे काहीतरी प्रेमाने आणून देता आणि तुमच्या सर्वांच्या प्रेमामध्ये मी बांधला जातो, त्यासाठी आता मला दुसरा जन्म घ्यावा लागणार आहे. सरला मातोश्री गंभीरपणे मानेने हो म्हणत दुजोरा देत होत्या. माझ्या मनात विचार आला, स्वामीजी जन्ममृत्यूच्या बंधनातून सोडवण्यासाठी आपण आमच्यासाठी अहोरात्र कष्ट घेत आहात, आपल्याला आम्ही असे काय देणार की आपल्याला त्याचे बंधन पडावे. बरे बदललेला काळ आणि त्यापरत्वे मानवी जीवनात होत जाणारे बदल याविषयी स्वामीजींचे विचार उदार होते. मुलामुलींनी एकत्र शिक्षण घेणे जरुरीचे आहे हे त्यांना मान्य होते. नैतिक मर्यादेच्या चौकटीत हे घडावे अशी मात्र त्यांची इच्छा होती. एकदा सरला आई आणि स्वामीजी टिळक रोड पर्यंत जाऊन पुढे कुठेतरी रिक्षाने जाणार होते. तिथल्या कोपऱ्यावर काही स्कूटर्स पार्क केलेल्या होत्या. त्यावर कॉलेजची मुली बसली होती. गप्पा मारताना एकमेकांना टाळ्या देत होती. एकमेकांच्या खांद्यावर हात देऊन बसली होती. त्या दृश्याने स्वामीजी एकदम नाराज झाले. त्या संध्याकाळी मी केंद्रात गेले. राधिकाताईने मला बोलवले. मी घरात गेले. स्वामीजी आईंशी काही बोलत होते. कॉलेजमधील वातावरण बिघडत चालले आहे. मुले मुली फारच स्वैरपणे वागताना दिसतात. समाजात अशाने अशुद्धता वाढते, स्वामीजी अस्वस्थ होत म्हणाले. कुणाचाच धाक उरला नाही मुलांना, आई म्हणाल्या. खरं आहे, चांगलं वाईट नीती अनितीचं भान जणू जात आहे. माणसाचं मन स्खलनशील असतं म्हणून जपून राहावं, स्वामीजी म्हणाले. आज दिवसभरात 2-5 वेळा तरी हा विषय स्वामीजींच्या बोलण्यात आला आहे, राधिकाताई हळूच मला म्हणाली. सरलाई आम्हा दोघींना म्हणाल्या, यांना अशा गोष्टींचा व्याप होतो ना मग. आईंना स्वामीजींना त्रास होतो आहे याचे वाईट वाटत होते. मला वाटले खरे तर स्वामीजी आणि आईंचे जीवन किती निराळे, त्यांचे अंतःकरण किती शुद्ध आणि कोमल. जगाच्या विपरीत व्यवहाराने त्यांना क्लेश होतात. संतांच्या जवळ गेल्याशिवाय त्यांना होणाऱ्या क्लेशाची कल्पना येऊ शकत नाही. श्रीकृष्ण अर्पण मस्त.
हरी हरी. Oh my God.
निदसरता प्रातः काली हस्त जोडुनी आपुले निदसरता प्रातः काली हस्त जोडुनी आपुले प्रार्थुनी हृदयात भाविली ती शुभंकर पाउले ती शुभंकर पाउले पाहता मूर्ति उभीति कमल वदनी हासली नेत्र द्वयची दिव्य दीप्ति अंतरी सामावली प्रेम दाते हर्ष चित्ते नयन हे पाणावले प्रार्थुनी हृदयात भाविली ती शुभंकर पाउले ती शुभंकर पाउले झळकल्या वसनास वेती झुळुक गंधित जाहली त्यास वे सुखवून वृत्ती गगन मंडली राहिली लाभता निशब्द शांति श्वास परतुनी थांबले प्रार्थुनी हृदयात भाविली ती शुभंकर पाउले ती शुभंकर पाउले नीलवर्णी गगन भरुनी सावळ्या शांती सल्याले सगुण निर्गुण समरसोनी सुख निरंतर संचले सेविता मकरंद नुरला सेविता मकरंद नुरला शब्द केवल राहिले प्रार्थुनी हृदयात भाविली प्रार्थुनी हृदय आत भाविले ती शुभंकर पाउले ती शुभंकर पाउले ती शुभंकर पाउले।
इतक्या भावपूर्ण आवाजामध्ये अभंग ऐकल्यानंतर खरच काही बोलावंसं वाटत नाही। एक प्रश्न आहे, मला अनुग्रह लाभून एक वर्ष झालं, ध्यानाला बसायचा प्रयत्न मी करत असतो, परंतु ध्यानाला बसल्यावर बाहेरच्या आवाजांचा मला अतिशय त्रास होतो। कधी बाजूला चाललेल्या बांधकामाचे आवाज, तर कधी दुसऱ्यांच्या घरात लावलेल्या गाण्यांचे आवाज। मी खूप प्रयत्न केला तरी आवाजाच्या अंगाने माझे चित्त विचलित होत राहते। याच परिस्थितीत अन्य व्यक्ती मात्र ध्यानाला बसू शकतात याची मला कल्पना आहे। आवाज नसताना मात्र मी ध्यानाचा साक्षीत्वाचा माझ्या परीने चांगला प्रयत्न करतो। वेळ मिळूनही आणि इच्छा असूनही ध्यान करण्याचा प्रयत्न न करता आल्याने मी हतबल होतो, असमाधानी राहतो। स्वामीजींनी कृपाळू होऊन योग्य वाटल्यास या प्रश्नावर मार्गदर्शन करावे। काही युक्ती करणे शक्य आहे का? अशा प्रकारे मी विचार करून पाहिला, परंतु मला मार्ग सापडत नाही। यातून मला बाहेर काढावे ही विनम्र प्रार्थना। असा खूप चांगला प्रश्न आहे आणि मुख्य म्हणजे सत्संगामध्ये जसा स्वतःच्या अडचणीबद्दल प्रश्न विचारायला हवा अशी माझी अपेक्षा असते तसा आहे। जेव्हा बाहेर आवाज नसतो तेव्हा ध्यानाचा साक्षीत्वाचा माझ्या परीने चांगला प्रयत्न करतो असं ते म्हणतात, आणि जेव्हा बाहेर आवाज चालू होतात त्याचा अतिशय त्रास होतो, आणि ते आवाज कधी बांधकामाचे विविध आवाज आपल्या पुणेकरांना अवतीभोवती बांधकाम चालू असतात त्यामुळे चांगले माहीत आहेत। माझी अशी कल्पना आहे की आजूबाजूला चाललेल्या बांधकामाचे जे आवाज आहेत ते ध्यानाच्या वेळेला नसतात। तुमची ध्यानाची वेळ जर त्यांच्या कामाच्या वेळेमध्येच येत असेल तर ते आवाज त्रासदायक होतील। सकाळी बांधकामाचे आवाज नसतात, संध्याकाळी बांधकामाचे आवाज नसतात. त्यांची एक वेळ आहे, कामाला येण्याची वेळ आणि कामावरून परत जाण्याची वेळ. तेवढ्या वेळामध्ये बांधकामाचे आवाज येणार. त्याच वेळेला आपण जर ध्यानाला बसत असू तर त्याला इलाज नाही, ते बाहेर चालूच राहणार. अगदी हे गणेशपुरम जेव्हा झालं तेव्हा देखील मला या अवतीभोवतीच्या पैकी कोणीतरी फोन केला होता की त्या लोकांना तुम्ही दीड ते साडेतीन असं काम थांबवायला सांगाल का, कारण ती आमची झोपेची वेळ असते. तसं नाही करता येणार. त्यामुळे झोपेची वेळ असो अथवा ध्यानाची वेळ असो, जी कामगारांची कामाची वेळ आहे त्यावेळेला कामं चालणार. आणि त्याचा आपल्याला त्रास होत असेल तर त्यावेळेला आपण ध्यानाला नको बसायला, असं मी सांगेन. दुसऱ्याच्या घरात लावलेला टीव्ही किंवा गाण्यांचे आवाज हा मात्र खरंच प्रश्न असतो. जेव्हा घर जवळजवळ असतात तेव्हा फारच प्रश्न असतो. मी 1978 सालापासून ते 85 सालापर्यंत स्वामीजींच्या घरी दर रविवारी ध्यानाला जात असे. माझ्या अनुग्रहाचा वाढदिवस होता तेव्हा मला मिलिंद म्हणाला, मिलिंद वाटवे, की अनुग्रहाची पूजा करायला जातात मंडळी, तर तू स्वामीजींना विचार. मला माहीत नव्हतं अनुग्रहाला वर्ष झाल्यानंतर पूजा करायला जातात. त्यांनी सांगितलं म्हणून मी दुकानात स्वामीजींना विचारलं की मी अनुग्रहाच्या वर्ष पूजेकरता म्हणून येऊ का. ते म्हणाले, नुसती पूजा करून काय करणार, नुसत्या पूजेमध्ये काही नाही, तू ध्यानाला ये म्हणाले. पूजा करच पण तू ध्यानाला ये. आणि रविवारी स्वामीजींनी मला ध्यानाला बोलावलं. मला खूप बरं वाटलं स्वामीजींबरोबर ध्यानाला बसल्यामुळं. मी एकटाच होतो. त्याच्या पुढच्या रविवारी मला असा प्रश्न पडला की नाना माझ्याकडे ध्यानाला येत असे. त्या रविवार पुरता मी गेलो, पण आता पुढच्या रविवारीही नाना आमच्या घरी ध्यानाला बसणार आणि मी स्वामीजींकडे जाणार, हे कसं काय. म्हणून मी स्वामीजींना म्हटलं की नाना माझ्याकडे येत असतो तर माझ्या अनुग्रहाची पूजा झाल्यावर स्वामीजी असं म्हणाले, आता दर रविवारी येत जा. मी दुकानात स्वामीजींना असं विचारलं की मी येत जाईन पण घरी नाना येत असल्यामुळे त्यालाही माझ्याबरोबर येऊ देत का. येऊ देत म्हणाले. आणि मग नानाही माझ्याबरोबर यायला लागला आणि कालांतराने अजून काही माझे मित्र यायला लागले. असे आम्ही 7-8 जण, जास्तीत जास्त 7-8 जण झालो स्वामीजींकडे ध्यानाला जात असू. स्वामीजी 7 ते 6, 6 ते 7.5 असे ध्यानाला बसायचे. तर 6 वाजल्यापासून ते 7:15 वाजेपर्यंतचा वेळ खूप चांगला जायचा, अगदी शांत. आणि 7:15 वाजता त्यांची जी चाळ होती ते 2-2 खोल्यांची घरं होती. मागच्या बाजूला स्वयंपाकघर, पुढच्या बाजूला पुढची खोली, अशा त्याच्यातल्या 3 खोल्या स्वामीजींनी घेतल्या त्या. त्यामुळे स्वयंपाकघर, त्याच्या पुढची खोली आणि बाजूची खोली, आणि त्या चाळीचं, त्या खोलीचं जे स्वयंपाकघर होतं त्या एका खोलीत दुसरं बिराट राहत होतं. मध्ये दार होतं पण ते लावलेलं होतं. तिथं भक्तिगीतं लागायची. भक्तिगीतं तेव्हा रेडिओवर जाहिरातींचा प्रकार सुरू झालेला होता. आधी भक्तिगीतं लागायची, मग बातम्या लागायच्या. 7 वाजता दिल्ली केंद्रावरून ज्या हिंदी बातम्या असायच्या त्या बातम्या लागायच्या आणि 7:05 मराठी बातम्या लागायच्या 10 मिनिटाच्या. आणि ते झालं किंवा त्याच्यामध्ये देखील एक कार्यक्रम संपून किंवा गाणं संपून पुढच्या याच्यापर्यंत जाहिराती लागायच्या. आता त्या दुकानांची नावं मला आठवत नाहीत. शालू घ्यायचा आहे, अमुक अमुक दुकान आहे. पैठणी घ्यायची चला या ठिकाणी. अशा प्रकारच्या त्या जाहिराती टंग टुंग असा एक आवाज यायचा पुढची जाहिरात. अशा 2-2 जाहिराती लागायच्या आणि त्याच्यात स्वामीजी ध्यानाला बसत असत आणि स्वामीजींबरोबर आम्ही देखील 7:15 ते बंद व्हायचं, 7:15 ते रेडिओ बंद करायचे आणि मग परत 15 मिनिटं शांत मिळायची. जर 7:15 ते 7:15 आम्ही रविवारी हे बरोबर आहे ना सुनील दादा हे आवाज ऐकले, पंकजदादाही आहे तिथं, त्याच्यात स्वामीजी ध्यानाला बसत असत. म्हणजे आपल्याला ज्या अडचणी येतात त्या अडचणींमध्ये स्वामीजींनीही साधना केलेली होती असं मला तुम्हाला सांगायचंय. आणि त्या अर्थात स्वामीजींना त्याचा त्रास होत नसणार नसावा असं आपण म्हणू, पण आम्हाला मात्र नक्की त्रास व्हायचा. कारण ज्या शब्दांना अर्थ आहेत अशा शब्दांचा त्रास होतो. जर गाणं असेल, भाषण असेल, बातम्या असतील तर ते ऐकू येतं. तुलनेने रहदारीचा त्रास होत नाही. नुसत्या रहदारीचा आवाज आहे त्याचा ध्यानात अजिबात त्रास होत नाही. तसं बांधकामाच्या आवाजाचा देखील काही प्रमाणात फारच जोरात ठाकठूक असेल तर होतो, नाहीतर काहीतरी चाललंय आणि नंतर दुर्लक्ष करता येतं. पण हे जे गाणी प्रकरण आहे त्याचा नक्की ध्यानामध्ये त्रास होतो. त्रास होतो याचा अर्थ आपलं मन त्या गाण्याबरोबर गाणी म्हणत असतं किंवा त्याच्या अर्थाकडे लक्ष ठेवत असतं. आणि तसं जर म्हटलं तर ही मोठी चांगली गोष्ट आहे की असं काही चाललेलं आहे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याची आपल्याला संधी मिळते. ही खूप चांगली गोष्ट आहे. रोज असेल तर नाहीये खरंच चांगलं. मी अगदी सहमत आहे. हा प्रश्न ज्यांनी विचारलाय त्यांच्याशी, पण तरी देखील असा काही आवाज आहे आणि आपल्याला दुर्लक्ष करण्याचं आव्हान आहे असं आपण समजावं. आपल्या वेळा बदलाव्यात हाही एक पर्याय आपल्याकडे आहे. आपल्या ध्यानाच्या वेळा जरूर आपण बदलाव्यात आणि वेळ बदलून आपण ध्यानाला बसावं. मी असं ऐकलं की एक तरुण मुलगा घर दार सगळं सोडून हिमालयामध्ये गेला. तिथं त्यांनी बरीच साधना केली. 12-15 वर्ष साधना करून तो आपल्या गावामध्ये आला आणि आपल्या मित्राकडे तो उतरला. मित्र कुटुंब वत्सल होता. त्याला लहान मूल होतं. तो सकाळी पहाटे उठून ध्यानाला बसला. त्याच वेळेला मित्राचा मुलगा रडत उठला. त्याच्या रडण्याचा याला त्रास झाला. कसं तरी त्यांनी ते निभावलं. त्याला काय या मंडळींनी धावपळ करून दूध गरम करून दूध पाजलं. तो परत झोपला. याचं ध्यान चालू होतं. नंतर तो मुलगा परत उठला आणि त्याच्या पद्धतीने आवाज करत होता, इकडे तिकडे जात होता, रांगत होता, दाराची कडी दार ढकलत होता, कडी वाजवत होता. त्याचाही याला त्रास व्हायला लागला. शेवटी असह्य होऊन तो म्हणाला की या कार्ट्याला जरा गप्प करा असं म्हणाला. तेव्हा तो मित्र असं म्हणाला की मित्रा, तू घरदार सोडून हिमालयात जाऊन तिथल्या शांततेमध्ये ध्यान शिकलास, ध्यान करतोस, पण या मुलाच्या आवाजामुळे तुझी शांती भंगते, तू मिळवलेली शांती ही किती मोलाची आहे हे तूच पहा, असं तो म्हणाला. त्यामुळे आपण जगामध्ये राहतो, जग जसं असायचं तसंच असणार, त्याच्यातच आपल्याला जगाशी म्हणजे सर्वांशी मिळून घेऊन आपला मार्ग काढायचा आहे, शोधायचा आहे. हे जे असे त्रास असतात तर हे खरंच असतात साधना करणाऱ्याला, विशेष करून सारख्या रेकॉर्ड्स ही सहन न होण्याची गोष्ट आहे. एवढंच नव्हे तर घरात कोणाकोणाला गाणी म्हणण्याचा नाद असतो, ते गाणी म्हणतात, भावगीतं म्हणतात, हिंदी सिनेमातली गाणी म्हणतात, स्तोत्र म्हणणारे लोक आहेत घरातल्या घरात, तेव्हा इतरांच्या शांततेचा भंग आपण करतो. प्रत्येकाचं एक विचारचक्र शांतपणे चालू असतं अथवा ध्यानासारख्या गोष्टी चालू असतात, तर आपण अगदी स्तोत्र म्हणत असू तरी देखील दुसऱ्यांना डिस्टर्ब करण्याचा आपल्याला काही अधिकार नाहीये हे समजत नाही लोकांना, पण आपल्याला घरातच राहायचं आहे, आपल्याला समाजामध्ये राहायचं आहे, आणि शेजाऱ्यांवर तर आपलं काहीच नियंत्रण नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण दुसरीकडे ध्यानाला जावं, मार्ग आपण आपले शोधायचे. एकतर यावेळेला अजिबात इकडे तिकडे मन जाऊ देणार नाही असा निश्चय करून बसावं, पण हे रोजच्या करता अवघड आहे, जे स्वामीजीही करत होते, अवघड आहे. अगदी अनुग्रह घेऊन एक वर्ष झाली अशा साधकाला खरंच अवघड आहे, त्याला शांतीची आवश्यकता आहे. जरा सकाळी लवकर उठून बसावं, कामावरून आलो आपण की थोडी विश्रांती घ्यावी, एक झोप घ्यावी, लवकर जेवण करावं, लवकर म्हणजे 7-7.5-8 दरम्यान, 2 तास पोटात अन्न असतं जठरामध्ये, आणि ते झाल्यावर म्हणजे 10-10:30 नंतर अर्धा पाऊण तास एक तास ध्यानाला बसावं. झोपेची वेळ 11-11 ही जवळपास सगळ्यांची हल्ली झालेली आहे. आपण 10 ध्यानाला बसावं, 11 ध्यान करावं, रात्री आवाज नसतील, सकाळी पहाटे आवाज नसतील, नाहीतर सरळ दुसरीकडे जावं. मला देखील हा प्रश्न होता. एकाच खोलीत आम्ही राहत होतो, तिथं मी, आई, वडील, आजी असे आम्ही सगळे होतो. घरात अगदी शांतता असायची, पण वावर असायचा. एक खोली म्हणजे ती 12x12 खोली होती. मी रामकृष्ण आश्रमात रोज ध्यानाला जायचो. गोष्ट संपली. आपण आपला मार्ग निवडलाच पाहिजे असं मी म्हणे, आणि हे रामकृष्ण आश्रमात माझं ध्यानाला जाणं हे खूप दीर्घ काळ चालू होतं. 1977 सालापासून ते 3 वर्ष 80 सालापर्यंत मी रामकृष्ण आश्रमात नियमित ध्यानाला जायचो. मग माझी ऑफिसची वेळ बदलली, घरी नाना ध्यानाला यायला लागला, तर मला असं म्हणायचं आहे की याच्यातूनही मार्ग काढता येतो, आपण काढावा. अवतीभोवती लोक चांगले असतात, देवळं आहेत आपल्या इथं तिथं, एखादं शांत देऊळ तिथं परवानगी काढून जरी बसलं तरी चालतं. इथं मी राहायला आल्यानंतर इथं अवतीभोवती त्या तऱ्हेने फिरलो, तर इथं पर्वती च्या तिथं शनी मंदिर आहे, पण तिथून खाली गेल्यानंतर त्या खालच्या गल्लीत एक अतिशय शांत देऊळ आहे, माहितीये तुला, फारच शांत आहे. मला असं वाटलं की या लोकांची ओळख करून घ्यावी आणि कधीतरी परवानगी घेऊन इथंही ध्यानाला येऊन बसावं. मी गेलो नाहीये कधी, कारण इथं खाली गणेशपुरम आहेच आहे इथं ध्यानाला बसण्यासाठी. पण या तऱ्हेने आपण पाहत राहावं अवतीभोवती आणि आपल्या असं लक्षात येईल की कुठं ना कुठेतरी आपली सवय होऊ शकते तर आपण तिथं जावं आणि ध्यान करावं, पण ध्यानाशिवाय राहू नये असं मी म्हणेन. शिल्पा ये अभंग म्हण.
हर भेस में तू, तेरे नाम अनेक, तू एक ही है. तेरी रंग भूमि ये है विश्व भरा, सब खेल में मेल में तू ही है. हर देश में तू, हर भेस में तू, तेरे नाम अनेक, तू एक ही है. चींटी से भी अणु परमाणु बना, सब जीव जगत का रूप लिया. चींटी से भी अणु परमाणु बना, सब जीव जगत का रूप लिया. कहीं पर्वत वृक्ष विशाल बना, सौंदर्य तेरा तू एक ही है. हर देश में तू, हर भेस में तू, तेरे नाम अनेक, तू एक ही है. सागर से उठा बादल बनके, बादल से फूटा जल हो करके. सागर से उठा बादल बनके, बादल से फूटा जल हो करके. कहीं नहर बनी नदियां गहरी, तेरे भिन्न प्रकार तू एक ही है. हर देश में तू, हर भेस में तू, तेरे नाम अनेक, तू एक ही है. ये दिव्य दिखाया है जिसने, वह है गुरुदेव की पूर्ण दया. ये दिव्य दिखाया है जिसने, वह है गुरुदेव की पूर्ण दया. दुख दया कहे और ना कोई दिखा, बस मैं और तू सब एक ही है. हर देश में तू, हर भेस में तू, तेरे नाम अनेक, तू एक ही है. तेरी रंग भूमि ये है विश्व भरा, सब खेल में मेल में तू ही है. सब खेल में मेल में तू ही है.
वाह, हरी हरी हरी. कधी कधी पूर्वसंस्कार विषयांच्या ओढी इतक्या असतात की कितीही केंद्रात आलो तरी किंवा प्रवचने ऐकली तरी ते डोके वर काढतात. कधी कधी ध्यानाचा दीड तास असला तरी 15 मिनिटे दुसरेच काहीतरी केले जाते. उदाहरणार्थ गाणी ऐकणे इत्यादी. कधी कधी असे वाटते की ध्यान श्रवण रोजचे रोज चालू आहे पण कुठेतरी तोच तोच पणा येतो आहे व प्रगती थांबली आहे. आपण रोज आमच्यासाठी केंद्रात असता, इतकी प्रवचने करता, इतक्या सोयी आहेत, त्यामुळे ह्यात आम्हीच कुठेतरी कमी पडते आहोत हे 100% निश्चित आहे. आपण वेळोवेळी सांगितले आहे की साधनेमुळे काय बदल अपेक्षित आहेत व ते हळूहळूच घडणार आहे. यथाशक्ती आमच्याकडून प्रयत्न होत नाहीत. आपण जे सांगितलेत की ध्यानानंतर बाहेर आल्यावर प्रत्येकाच्या आत तो परमात्मा आहे हा भाव सुद्धा स्थिर व्हावा लागतो, तेच जमणे अवघड वाटते. व्यापक होणे हाच मोठा अडथळा वाटतो. याचा अर्थ असाच आहे ना की कितीही ध्यान केले, निर्विचारता साधली, एकरूपता साधली, व्यवहारात व्यापक होऊ शकला नाही आणि आत्मदर्शन होणारच नाही. जर ह्या जन्मात व्यापक भाव जमला नाही तर ह्या जन्मात आत्मदर्शन नाही असेच ना, असं विचारलेलं आहे. खूप चांगला तळमळीने विचारलेला प्रश्न आहे. पूर्वसंस्कार विषयांच्या ओढी, विषयांच्या स्मृती या ध्यानाच्या वेळेला नक्की डोकं वर काढतात. रामकृष्ण म्हणतात की ज्या भांड्यामध्ये लसूण कोळलेलं आहे, लसणाची फोडणी दिलेली आहे, ते भांडं धुऊन वाळतं घालून ठेवलं तरी लसणाचा वास त्या भांड्याला येतोच, असं रामकृष्ण म्हणतात. आणि आपल्यावर काही ना काही पूर्वसंस्कार असणारच, आपण जरी केंद्रात यायला लागलो तरी. तसंच प्रकृतीगत विषयांच्या ओढी आणि काही विषय सेवन आणि त्याच्या स्मृती ही प्रत्येकाच्याच बाबतीत अपरिहार्य गोष्ट आहे. असा कोण आहे की त्याला भोगलेला विषय कधीच आठवत नाही? असा कोण आहे? कोणी नाहीये. हा प्रयत्न आहे. आदर्श गोष्ट अशी आहे की जेवण झालं, गोष्ट संपली, जेवणाची आठवण संपली. जेवण हा एक विषय म्हणून उदाहरणार्थ घेतला. प्रत्येकच इंद्रियाचे आपले आपले जे विषय आहेत तिथून आपण आपलं लक्ष काढून घेतलं, आत्मस्थ केलं, गोष्ट संपली. पण इतकं सोपं नाहीये हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि असं असलं तरी देखील पूर्वसंस्कार हे पूर्वी केलेल्या कर्मांचे परिणाम असतात. त्यामुळं कर्म बदलली की आत्ताची कर्म ही कालांतराने पूर्वसंस्कार होतात. पुढच्या काळात तेच माग केलेल्या कर्मांचे संस्कार म्हणून समोर उभे राहतात. विषय सेवन करत असताना जर कोणी सावध असेल आणि हा अभ्यास करण्यासारखा विषय आहे, विषय सेवन करत असताना जर सावधानतेने विषय सेवन केला, जेवणच आहे, हरिचिंतने अन्न सेवित जावे असं जे म्हटलेलं आहे, तरी श्री हरी पावी जेतो स्वभावे. शरीराची गरज म्हणून अन्न सेवन आहे पण चिंतन मात्र हरीच आहे. तर हरी हा स्वभाव होतो हे सगळ्या प्रत्येक विषयाला लागू आहे. त्यामुळं विषय सेवन करत असतानाच विषयांमध्ये इन टोटॅलिटी ज्याला म्हणतात अगदी पूर्णपणाने उतरला असं होतच नाही. असं होऊ नये तर त्याचा फार जबरदस्त परिणाम आत घडतो. पण जर तसं नाही झालं आणि विषय सेवन करत असताना देखील चित्तवृत्ती जर हरीच्या पादपद्मी असतील, सद्गुरु पादपद्मी असतील, नामस्मरणाच्या ठिकाणी असतील, तर विषय सेवनाचा तितका खोल ठसा उमटत नाही. असणं आणि आपलं असणं जे आहे त्याच्या आधीच्या क्षणाला त्या विषयात नसणं असलं पाहिजे. जे जेवण जेवायचे जेवायला बसला जेवण जेवतोय पण जेवणाचीच दोन तास वाट पाहतोय असं नसलं पाहिजे. तोपर्यंत तो वेगळ्या ठिकाणी आहे, आत्मस्थ आहे, जेवायच्या वेळेला जेवतो आहे, जेवण झालं की पुढच्या क्षणाला मुक्त झालेला आहे जेवणाच्या क्रियेतून. असं जर विषय सेवन, आणि हेही एकदम जमणार नाही, हे सांगायला जरी सोपं असलं तरी एकदम जमणार नाही. पण जर आपण लक्षात ठेवलं, जर आपला तशा प्रकारचाच रोख असेल जीवनाचा तर हळूहळू हे नक्की जमेल. मुंगीच्या पावलांनी तर जमेल मी म्हणतो, आणि जसं जसं जमेल तसा तसा कर्मामध्ये असताना कर्मापासून अलिप्त, विषयामध्ये असताना विषयापासून अलिप्त, भोगामध्ये असताना भोगापासून अलिप्त, याचं कारण भोगाच्या पूर्वक्षणाला अलिप्त, भोग संपल्याबरोबर अलिप्त, आणि भोगाच्या वेळेलाही आवश्यक तेवढं भोगात राहायलाच पाहिजे, पण त्याच्यापेक्षा जास्त शक्ती भोगामध्ये नको, ती हरिस्मरणामध्ये असावी. अशा बेताने जर असेल मी असं वाचलं की जेव्हा उत्तरेचा गर्भ अश्वत्थामा किती क्रूर कृती केली की त्यांनी ब्रह्मास्त्र त्या पोटातल्या गर्भावर ब्रह्मास्त्र त्यांनी चालवलं. तेव्हा भगवंतांनी ती उत्तरा खूप दुःखी झाली या युद्धाचा एवढा भयानक परिणाम, पण भगवंतांनी तो गर्भ स्वतःच सगळं सत्वपणाला लावून जिवंत केला अशी कथा घडली. मी जर आयुष्यात कधीही खोटं बोललो नसेल, मी जर कधी चोरी केली नसेन, मी जर कधी व्यभिचार केला नसेन, तर हा गर्भ त्याच्यात प्राण येईल असं ते म्हणाले, जिवंत होईल असं म्हणून त्यांनी उदक सोडलं, संकल्प केला आणि तो गर्भ जिवंत झाला. आणि भगवंत आणि युद्धातून कधीही पळून गेलो नसेन असं म्हणाले. युद्धातून वारंवार पळून जाण्यासाठी ज्यांना रणछोड दास म्हणून पदवी मिळाली ती व्यक्ती म्हणते आहे की मी जर युद्धातून कधी पळून गेलो नसेन, मी जर कधी व्यभिचार केला नसेन, ते ज्या प्रकारचं जीवन जगलंय ते समाजाच्या दृष्टीने समाज त्याच्याकडे व्यभिचार म्हणून पाहत होता. मी जर कधी खोटं बोललो नसेन, किती वेळेला खोटं बोलले, पण त्याच्या आधी त्याच्यानंतर ती कृती करत असताना आत्मस्थ भाव असं जर असेल तर विषयांचा जो परिणाम जेवढा होतो तेवढा होत नाही, मग तो ध्यानात त्रास देत नाही। म्हणून आपल्या कर्मांवर बरंच काही आहे। आणि पुष्कळ वेळ असला तरी दीड तास आहे, पण जाऊ देत आपण एक तासभरच बसू, अर्धा तास गाणी ऐकू असं मनात येतं, असं ते म्हणतात, 15 मिनिटं गाणीच ऐकू असं वाटतं, ध्यानाला बसायचंय, पण टंगळमंगळ केली जाते, नको लगेच नको, आहे थोडा तासभरच बसू, पाऊण तासच बसू। तर याच्यावर एक एक नियमितता आणि ठरवलेलं जीवन ठरवल्या पद्धतीने जगायचंच। मनातल्या ज्या ओढी आहेत अशा प्रकारच्या गाणी नंतरही ऐकता येतील, आता नाही। ही जी वेळ आहे ही या वेळेला मी ध्यान करायचं ठरवले, ध्यान करेन, अशा निश्चयामुळेच याच्यावर विजय मिळवला जातो। आणि तसं करावं, ते म्हणतात की यथाशक्ती आमच्याकडून प्रयत्न होत नाहीत। प्रामाणिक निवेदन आहे, यथाशक्ती म्हणजे जेवढी शक्ती आहे तेवढी सगळी वापरून। विनोबा त्याचं वर्णन करताना म्हणतात की जेव्हा शक्तीचं शेवटचं टोक तुटून पडेल त्याला यथाशक्ती म्हणतात। ते आपले शब्द वेगळे असतात की यथाशक्ती मी तुम्हाला देणगी काय गणपती उत्सवाची वर्गणी दिलेली आहे, यथाशक्ती म्हणजे काय 21 रुपये दिले त्याला आपण यथाशक्ती म्हणतो। यथाशक्ती म्हणजे जेवढी शक्ती आहे तेवढी, असं यथाशक्ती या शब्दाचा अर्थ आहे। आणि असे प्रयत्न आपल्या हातून घडत नाहीत, तर ते घडायला पाहिजेत असं मी म्हणेन। आपण सांगितलंय की ध्यानानंतर बाहेर आल्यानंतर प्रत्येकाच्या आत तो परमात्मा आहे, आपण असं प्रथम या विषयाच्या संदर्भात थोडं इकडं तिकडं आपलं जीवन पूर्वसंस्कारानुसार जे मनात ओढी निर्माण होतात त्याच्यावर उपाय करू। आणि हे जे पश्यामी ते रूपम जनांतरस्थम आहे, ध्यान ध्यान झाल्यानंतर ध्यानातून उठल्यावर देखील ध्यानातून बाहेर न येणं, मन तसंच निस्तरंग शांत असू देत, ध्यानातून उठल्यावर देखील, जगताकडे पाहताना देखील, बोलताना देखील शांती राखून बोलू। ध्यानानंतर जे काही आवरायचं असेल स्वतःचं ते देखील ती शांती राखून करू। काय नाश्ता वगैरे घ्यायचा असेल तो तशी शांती राखून करू। पहिली शांती राखणं, ध्यान डिस्टर्ब झालेलंच नाहीये अशा स्थितीमध्ये पश्यामी ते रूपम जनांतरस्थम अधिक शक्य आहे असं मला वाटतं। कधी आपली शांती भंग पावेल प्रत्येकाची वेगवेगळ्या वेळेला पावेल। कोणाची ऑफिसमध्ये भंग पावेल, कोणाची रस्त्यावर भंग पावेल, कोणाची घर सोडायच्या आधी ऑफिसमधून येताना बऱ्याच गोष्टी आणायला सांगितल्या आणि आपल्यालाही आपण एक वेगळं रुटीन ठरवलंय कोणाकडे तरी जायचंय, त्यामुळे पत्नीशी जो काही आपला झणझणीत संवाद होतो त्यामुळे शांती भंग पावेल, कधी नुसतं पत्नीशी बोलल्यामुळे शांती भंग पावेल, पण अशी पाऊ देऊ नये असं मी म्हणेन। या सगळ्या वेळा जर सांभाळल्या अधिकाधिक शांतता राखून राहावं। आणि उसळून बोलण्याचा प्रसंग येईल कधीतरी, तुमच्यावर अन्याय होतोय ऑफिसमध्ये आहात तर येईल देखील, तर तेवढा प्रसंग झाला की परत शांत व्हावं, शांतपणे सर्वांशी बोलावं, तेढ धरून दीर्घकाळपर्यंत असं करू नये। अशा पद्धतीने झालं तर आपली शांती ज्याला टिकवता येते तो मग नंतर सर्वत्र परमात्मा पाहणं ही दृष्टी विकसित करू शकतो। तसाही अभ्यास असावा, पण पहिली शांती राखण्याचा अभ्यास असावा आणि त्याच्या पाठोपाठ हा अभ्यास जरूर करावा। त्यांनी म्हटलं की कितीही निर्विचारता साधली, एकरूपता साधली, कुठे साधली या प्रश्नात तर तसं काही नाहीये, उलट हे जमत नाहीये असा प्रश्न आहे। त्यामुळं अंदाजाने नको विचारायला की कितीही निर्विचारता साधली तरी हे नाही ना साधता येणार, तसं नाही झालेलं। निर्विचारता तर आधी साधू, आपली शांती तर आधी न भंगणारी अशी आपल्या ठिकाणी मिळवू आणि मग बघू तरी की अशी शांती साधली आणि मग पश्यामी ते रूपम जनांतरस्थम जमत नाहीये का, जमेल असं लक्षात येईल, असं होणं शक्य नाही। कितीही निर्विचारता साधली, एकरूपता साधली आणि व्यवहारात व्यापक होऊ शकला नाही तर आत्मदर्शन होणारच नाही। प्रथम ध्यानात जमेल, ध्यानात शांती जमती आहे, निर्विचारता जमते आहे, बाहेर व्यापक व्हायला जमत नाहीये, होऊ शकेल। हे ट्रान्सफॉर्मेशन असल्यामुळे तर जे 12 वर्ष हे त्याचकरता सांगितलं जातं, 12 वर्ष अधिक 12 वर्ष अधिक 12 वर्ष अधिक 4 वर्ष। परवाच कोणीतरी सांगितलं मला वाटतं प्रवचनाच्या वेळेला की स्वामीजी म्हणायचे 12 36 वर्ष आणि 4 वर्ष मुरायला। हेही कसं असतं की स्वामीजी 68 साली किंवा 70 साली 24 वर्षात होतं असं म्हणतील, मंजिरी 24 वर्षात होतं असं म्हणतील, मी 1990 साली हे 24 वर्षात होतं असं म्हणेन माझ्या घरी चाललेल्या प्रवचनात। तर 90 सालापासून 24 वर्ष म्हणजे किती झाली, 14 साल। 14 सालानंतरही काही लोक येतातच आहेत अजून, मग मी त्याच्यात अजून 12 वर्ष वाढवीन नाही का, मग मी म्हणेन 36 वर्ष लागतात। पण आता 36 वर्ष लोक येतात असं होईल, सुनील दादा तुमचा आणि माझा परिचय किती वर्षांपासूनचा आहे, 79 म्हणजे किती झाले, 38 वर्ष, मग मी अजून 12 वर्ष वाढले हे तुम्हाला जमेपर्यंत, असंच त्याचं उत्तर खरं म्हणजे असलं पाहिजे। म्हणून स्वामीजींना 12 12 असं म्हणायचं आधी जेव्हा आम्ही ऐकलं तेव्हा, आणि मग नंतर 12 12 12 म्हणायला लागले। पण आता काय करणार त्याला, हे तुमच्या चालीवर अवलंबून आहे, ते काय करणार असा प्रश्न म्हणून हा पडतो। तर तू धर हे 36 वर्षात होईल, पण त्याकरता हे आपण जसं जमू तसं होणार आहे हे जास्त लक्षात ठेवणं गरजेचं आहे। या जन्मात व्यापक भाव जमेल जर हे असं साधत गेलं तर तो नक्की जमेल असं मला म्हणायचंय। आणि जमवणारे लोक भेटतात म्हणून आपल्याला भरोसा तरी येतो, नाहीतर उगीचच आपलं लोकांना जमवायचं आणि करा करा म्हणायचं, अजून 12 12 वर्ष वाढवायचं असा प्रकार नाहीये। हेही इथं जरा सगळ्यांकरता सांगणं गरजेचं आहे। खरंच तशा प्रकारचे शांत समाहित आपल्यापुरते चांगले असे झालेले आता सुनील दादाच आहेत की असं असल्यामुळे होत नाही असं शक्य नाही, करणाऱ्यावरच अवलंबून आहे। हरिओम तत्सत। एक 1/2 मिनिट शांत डोळे मिटून बसू। हरी 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 स्वामीजी नारायण प्रभु बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ हरि हरि हरि।